फाइवर रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशनची वेळ आहे. आधी अविनाशला हॅपी बर्थडे विश करायचा आहे त्याच्या बेस्ट फ्रेंडनं अनिकेतनं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात. सोबतच उपेंद्र काळे यांचा सुद्धा असतो आज वाढदिवस. त्यांच्या भावानं सतीश काळे यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. सुवर्णाचा आला होता कॉल, ती सांगते की तिच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे तिचं अमृता. अमृताला सुद्धा हॅपी बर्थडे. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत काल रेड एफ एम 93.5 की असिस्टंट प्रोग्रामिंग हेड अंतरा, अंतराचा काल वाढदिवस होता, तिला आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे. चार ट्रॅक्स प्ले करतोय थोड्याच वेळात, एन्जॉय, बजाते राहू.